स्वाध्याय 12:7 रस्त्यावर मध्येच भांडण चालू आहे. अखिल टॅक्सी चालवताना ते पाहतो आणि उतरून तिथे जातो.
अरे काय चालू आहे, मला जरा सांगता का?
या मुलाने माझ्या गाडीला धडक दिली आहे, मूर्ख मुलगा.
जरा शांत व्हा काका, मी जरा बोलू का त्याच्याशी?
हो बोल, पण माझं नुकसान झालंय त्याचं काय?
थांबा काका, काय रे मुला, सांगतोस का आता लवकर?
अहो दादा, हे काकाच मध्ये आले आणि ब्रेक दाबला त्यांनी आणि मला दोष देत आहेत ते. मी नीटच गाडी चालवतो.
गप्प बस, काहीही बोलू नकोस.
काका, तुम्ही एक काम करता का, तिथे बाजूला जाऊन बसा तुम्ही, मला बोलू देता का त्याच्याशी? बघतोस ना तू किती नुकसान झालंय ते, पैसे कोण देणार?
मी काय करू दादा, माझी काहीच चूक नाही, सोडा मला, जाऊ द्या.